कमप्याद्यं गुरुं वन्दे कमलागृहमेधिनं प्रवक्ता छन्दसां वक्ता पञ्चरात्रस्य यस्वयम् कमप्याद्यं गुरुं वन्दे कमलागृहमेधिनं प्रवक्ता छन्दसां वक्ता पञ्चरात्रस्य यस्वयम् सहधर्मचरीं शौरेः सम्मन्त्रितजगद्हिताम् अनुग्रहमयीं वन्दे नित्यमज्ञातनिग्रहाम् वन्दे वैकुण्ठसेनान्यम् देवं सूत्रवती सखम् यद्वेद्रशिखरस्पन्दे विश्वमेतद्व्यवस्थितम् यस्य सारस्वतम् श्रोतो वगुळामोदवासितम् श्रुतीनाम् विश्रमायालम् शठारिम् तमुपास्महे नाथेन मुनिनाथेन भवेयम् नाथवानहम् यस्य नैकमिगम् तत्त्वम् हस्तामलकताम् गतम् नमस्याम्यरविन्दाक्षम् नाथभावे व्यवस्थितम् शुद्धसत्त्वमयम् शौरेः अवतारमिवापरम् अनुज्जितक्षमायोगम् अपुण्यजनबाधकम् अस्पृष्टमदरागन्तम् रामम् तुर्यमुपास्महे विगाहेयामुनम् तीर्थम् साधुबृन्दावने स्थितम् निरस्तजिह्मगस्पर्शे यत्र कृष्णकृतादरः दयानिघ्नम् यतीन्द्रस्य देशिकम् पूर्णमाश्रये येन विश्वसृजो विष्णोः अपूर्यतमनोरथः प्रणामम् लक्ष्मणमुनिः प्रतिगृह्णातु मामकम् प्रसाधयति यत्सूक्तिः स्वाधीनपतिकाम् श्रुतिम् प्रणामम् लक्ष्मणमुनिः प्रतिगृह्णातु मामकम् प्रसाधयति यत्सूक्तिः स्वाधीनपतिकाम् श्रुतिम् उपवीतिनमूर्ध्वपुण्ड्रवन्तम् त्रिजगत्पुण्यफलम् त्रिदण्डहस्तम् शरणागतसार्थवाहमीडे शिखया शेखरिणम् पतिम् यतीनाम् उपवीतिनमूर्ध्वपुण्ड्रवन्तम् त्रिजगत्पुण्यफलम् त्रिदण्डहस्तम् शरणागतसार्थवाहमीडे शिखया शेखरिणम् पतिम् यतीनाम् प्रतयन् विमतेषु तीक्ष्णभावम् प्रभुरस्मत्परिरक्षणे यतीन्द्रः अपृथक् प्रतिपन्नयन्मयत्वैः बभृदे पञ्चभिरायुधैर्मुरारेः शमितोदय शङ्करादिगर्वः स्वबलादुद्रुत यादव प्रकाशः अवरोपितवान् श्रुतेन पार्थान् ननु रामावरज स एष भूयः अबहुष्टुतसम्भवम् श्रुतेनाम् जरतीनामयता यत प्रचारम् विनिवर्तयितुम् यतीश्वरोक्तिः विदधेता स्थिरनीति पञ्जरस्थाः अमुना तपना दिशायि भूम्ना यतिराजेन निबद्ध नायक श्रीः महती गुरुपङ्क्तिहारयष्टिः विबुधानाम् हृदयङ्गमा विभाति अलूनपक्षस्य यति क्षमाभृतः विभाति वंशे हरितत्वमक्षतम् यदुद्भवा शुद्ध सुवृत्त शीतलाः भवन्ति मुक्तावलिभूषणम् भुवः अनपाय विष्णुपद संश्रयम् भजे कलया कयापि कलयाप्यनुज्झितम् अकळङ्कयोगमजडाशयोदितम् यतिराजचन्द्रमुपरागदूरगम् अभिगम्य सम्यगनगा सुमेधसः यति चक्रवर्ति पद पद्म पत्तनम् हरिभक्तदास्य रसिका परस्परम् क्रय विक्रयार्हदशया समिन्धते परुषादिवाद परिवाद पैशुन प्रभृति प्रभूत पदनीय पङ्किला स्वदते ममाद्य सुभगा सरस्वती इति राजकीर्ति कथकैर्विशोधिता अनुकल्पभूतमुरभित्पदं सताम् अजहत्रिवर्गमपवर्गवैभवम् चलचित्तवृत्तिविनिवर्तनौषधम् शरणं यतीन्द्रचरणं वृणीमहे स्वसितावधूतपरवादिवैभवाः निगमान्तनीति जलधे स्थलस्पृशः प्रतिपादयन्ति गतिमापवर्गिकी यदि सार्वभौमपदसात्कृताशयाः मूले निवेश्य महताम् निगमद्रुमाणाम् मुष्णन् प्रतारकभयम् धृतनैकदण्डः रङ्गेशभक्तजनमानसराजहंसः रामानुजश्चरणमस्तु मुनिस्वयम् नः सन्मन्त्रविक्षिपति संयमिनाम् नरेन्द्रः संसारजिह्मकमुखैः समुपस्थितम् नः विश्वक्ततम् विषयलोभविषम् निजाभिः गाढानुभावगरुडध्वजभावनाभिः नातः स एष यमिनाम् नखरश्मिजालैः अन्तर्निलीनमपनीयतमो मदीयम् विज्ञानचित्रमनगम् लिखतीव चित्ते व्याख्यानकेळिरसिकेन कराम्बुजेन उद्गृह्णतीम् उपनिषत्सु निगूढमर्थम् चित्ते निवेशयितुमल्पधियाम् स्वयम् नः पश्येम लक्ष्मणमुने प्रतिपन्नहस्ताम् उन्नेद्रपद्मसुभगाम् उपदेशमुद्राम् आकर्षणानि निगमान्तसरस्वतीनाम् उच्चाटनानि बहिरन्तरुपप्लवानाम् पत्यानि घोरभवसञ्ज्वरपीडितानाम् हृद्यानि भान्ति इति राजमुनेर्वचांसि शीतस्वभावसुभगानुभवशिकावान् दोषावमर्दनियतोन्नतिरोषधीशः तापानुबन्धशमनस्तपनप्रजानाम् रामानुजो जयति संवलितत्रिधामा जयति सकलविद्यावाहिनी जन्मशैलः जनिपदपरिवृत्तिश्रान्तविश्रान्तिशाकी निखिलकुमतिमाया शर्वरी बालसूर्यः निगमजलदिवेला पूर्णचन्द्रो यतीन्द्रः मुनिबहुमतसारा मुक्तिनिःश्रेणिकेयम् सहृदय हृदयानाम् शाश्वती दिष्टसिद्धिः शमितदुरितगन्धा संयमीन्द्रस्य सूक्तिः परिचितगहनानः प्रश्नुवेतप्रसादम् भवमरुपरिकिन्नस्पीतपानीयसिन्धुः दुरितरहितजिह्वा दुग्धकुल्या सकुल्या श्रुतिनयनसनाभिः शोभदे लक्ष्मणोक्तिः नरकमथनसेवा स्वादनाडिन्दमानः हरिपदमकरन्दस्यन्दिनः संश्रुतानाम् अनुगतबहुशाखास्तापमुन्मूलयन्ति शमितदुरितगन्धा संयमीन्द्रप्रबन्धाः कथकजनमनीषा कल्पना कल्पवृक्षाः नानाभूतैर्जगति समये नर्मलीलाम् विदित्सोः अन्त्यम् वर्णम् प्रतयति विभोरादिमव्यूहभेदे विश्वम् त्रातुम् विषयनियतम् व्यञ्जितानुग्रहः सन् विश्वक्षेनो यति पतिरभूत् वेत्रसारस्त्रिदण्डः लक्ष्यम् बुद्धेरसिकरसना स्लास्य लीलानिधानम् शुद्धास्वादम् किमपि जगति श्रोत्रदिव्यौषधम् नः लक्ष्यालक्ष्यैश्रदिवत्पादिदात्पर्यरत्नैः लक्ष्मीकान्तस्फटिकमुकुरो लक्ष्मणार्योपदेशः स्थितिमवधीरयन्त्यति मनोरथसिद्धिमतीम् यतिपति सम्प्रदाय निरपाय धनोपचिताः मधुकरमौळिदग्नमददन्तुरदन्ति कटा करटकटाः वाहि घनशीकरशीभरिता निरुपदिरङ्गवृत्तिरसिकानभिताण्डवयन् निगमविमर्श केळिरसिकैर्निभृतैर्वृदतः ಗುಣಪರಿಣದ್ದಸೂಕ್ತಿ ದೃಢಕೋಣ ವಿಘಟ್ಟನಯ ರಟತಿ ದಿಶಾಮುಖೇಶು ಇತಿ ರಾಜ ಯಶಪಟಃ ಇದಂ ಪ್ರಥಮ ಸಂಭವತ್ ಕುಮತಿ ಜಾಲಕೂಲಂಕಷಾಃ ಮೃಷಾ ಮತ ವಿಷಾನಲ ಜ್ವಲಿತ ಜೀವ ಜೀವಾತವಃ ಕ್ಷರಂತ್ಯಮೃತಮಕ್ಷರಂ ಯದಿ ಪುರಂದರಸ್ಯೋಕ್ತಯಃ ಚಿರಂತನ ಸರಸ್ವತಿ ಚಿಕುರ ಬಂಧ ಸೈರಂದ್ರಿಕಾಃ ಸುದಾಶನ ಸುದುರ್ಗ್ರಹ ಶ್ರುತಿ ಸಮಷ್ಟಿ ಮುಷ್ಟಿಂದಯಃ ಕಥಾಹವಮಸೌಗತಾನ್ ಕಪಟ ಸೌಗತಾನ್ ಖಂಡಯನ್ ಮುನಿರ್ಮನಸಿ ಲಕ್ಷ್ಮಣೋ ಮುದ ಮುದಂಚಯತ್ಯಂಜಸ ಮುಕುಂದ ಗುಣಮೌಕ್ತಿಕ ಪ್ರಕರ ಸೂಕ್ತಿಭಿ ಸೂಕ್ತಿಭಿ ಕಪರ್ದಿ ಮದ ಕರ್ದಮಂ ಕಪಿಲ ಕಲ್ಪನಾ ಬಾಗುರಾಂ ದುರತ್ಯಯ ಮತೀತ್ಯ ತತ್ ದ್ರುಹಿಣ ತಂತ್ರ ಯಂತ್ರೋದರಂ ಕುದೃಷ್ಟಿ ಕುಹನಾಮುಖೇ ನಿಪತದ ಪರಬ್ರಹ್ಮಣಃ ಕರಗ್ರಹ ವಿಚಕ್ಷಣೋ ಜಯತಿ ಲಕ್ಷ್ಮಣೋಯಂ ಮುನಿಃ ಕಣಾದ ಪರಿಪಾಡಿಭಿಃ ಕಪಿಲ ಕಲ್ಪನಾ ನಾಟಕೈಃ ಕುಮಾರಿಲ ಕುಭಾಷಿತೈ ಗುರು ನಿಬಂಧನ ಗ್ರಂಥಿಭಿಃ ತಥಾಗತ ಕಥಾಶತೈಸ್ತದನುಸಾರಿ ಜಲ್ಪೈರಪಿ ಪ್ರಥಾರಿತಮಿದಂ ಜಗತ್ ಪ್ರಗುಣಿತಂ ಯತೀಂದ್ರೋಕ್ತಿಭಿಃ ಕಥಾಕಲಹ ಕೌತುಕ ಗ್ರಹ ಗೃಹೀತ ಕೌತಸ್ಕುತ ಪ್ರಥಾ ಜಲದಿ ಸಂಪ್ಲವ ಗ್ರಸನ ಕುಂಭ ಸಂಭೂತಯಃ ಜಯಂತಿ ಸುದಿಯೋ ಯದಿ ಕ್ಷಿತಿ ಬೃದಂತಿ ಕೋಪಾಸನ ಪ್ರಭಾವ ಪರಿಪತ್ರಿಮ ಭ್ರಮಿತಿ ಭಾರತೀ ಸಂಪದಃ ಯತೀಶ್ವರ ಸರಸ್ವತೀ ಸುರಭಿತಾಶಯಾನಾಂ ಸತಾಂ ವಹಾಮಿ ಚರಣಾಂ ಭುಜಂ ಪ್ರಣತಿಶಾಲಿನಾ ಮೌಳಿನಾ ತದನ್ಯ ಮದ ಧೋರ್ಮದ ಜ್ವಲಿತ ಚೇತಸಾಂ ವಾದಿನಾ ಶಿರಸ್ಸು ನಿಹಿತಂ ಮಯಾ ಪದ ಮದಕ್ಷಿಣಂ ಲಕ್ಷ್ಯತಾಂ ಭಜಸ್ವ ಇತಿ ಭೂಪತೆ ರನಿದಮಾದಿ ದುರ್ವಾಸನ ಖದ್ವ ಪರಿವರ್ತನ ಶ್ರಮ ನಿವರ್ತನೀಂ ವರ್ತನೀಂ ಲವಸ್ವ ಹೃದಯ ಸ್ವಯಂ ರಥ ಪದಾಯುಧಾನುಗ್ರಹ ಧೃತ ಪ್ರಹೃತಿ ನಿಸ್ತೃಡ ಧುರಿತ ದುರ್ವೃತಿಂ ನಿರ್ವೃತಿಂ ಕುಮತಿ ವಿಹಿತ ಗ್ರಂಥ ಗ್ರಂಥಿ ಪ್ರಬೋಧ ಮತಾಂತರ ಗ್ರಹಿಳ ಮನಸ ಪಶ್ಯಂತ್ಯಲ್ಪಾಂ ಯತೀಶ್ವರ ಭಾರತೀ ವಿಕಟ ಮುರಭಿತ್ ವಕ್ಷ ಪೀಠಿ ಪರಿಷ್ಕರಣೋಚಿತ ಕುಲಗಿರಿ ತುಲಾರೋಹೇ ಭಾವಿಕಿಯಾನಿವ ಕೌಸ್ತುಭ ಸ್ಥವಿರ ನಿಗಮ ಸ್ತೋಮಸ್ಥೇಯಾಂ ಯತೀಶ್ವರ ಭಾರತೀ ಕುಮತಿ ಪಣಿತಿ ಕ್ಷೋಭ ಕ್ಷೀಭಾ ಕ್ಷಿಪಂತು ಭಜಂತು ವಾ ರಸ ಪರಿಮಳ ಶ್ಲಾಘ ಘೋಷ ಸ್ಫುಟತ್ ಪುಟ ಭೇದನಂ ಲವಣ ವಣಿಜ ಕರ್ಪೂರಾರ್ಗಂ ಕಿಮೇತ್ಯಭಿಮನ್ವತೆ ಬಹತಿ ಮಹಿಳಾ ಮಾದ್ಯೋ ವೇದಾಸ್ತ್ರೈ ಮುಖರೈ ಮುಖೈಃ ಭರತನುತಯ ವಾಮೋ ಭಾಗಃ ಶಿವಸ್ಯ ವಿವರ್ತತೆ ತದಪಿ ಪರಮಂ ತತ್ವಂ ಗೋಪೀಜನಸ್ಯ ವಶಂ ವರಂ ಮದನ ಕದನೈನ ಕ್ಲಿಶ್ಯಂತೆ ಇತೀಶ್ವರ ಸಂಶ್ರಯಾಃ ನಿಗಮ ಪತಿ ಕಚ್ಛಾಯಾ ಶಾಖೀ ನಿರಾಶ ಮಹಾನಿಧಿಹೇ ಮಹಿತ ವಿವಿಧ ಛಾತ್ರ ಶ್ರೇಣಿ ಮನೋರಥ ಸಾರಥಿ ತ್ರಿಭುವನತಮ ಪ್ರತ್ಯೂಷೋಯಂ ತ್ರಿವಿದ್ಯ ಶಿಖಾಮಣಿ ಪ್ರತಯತಿ ಯದಿಕ್ಷ್ಮಾ ಬೃತ್ಪಾರಾವರೀಂ ಅವಿಪರ್ಯಯ ಜಡಮದಿ ಮುದಾ ದಂತ ದಂತೆ ವ್ಯಥೌಷಧ ಸಿದ್ಧಯ ಪ್ರಮಿತಿ ನಿಧಯ ಪ್ರಜ್ಞಾಶಾಲಿ ಪ್ರಫಾಲನ ಯಷ್ಟಯ ಶ್ರುತಿ ಸುರಭಯ ಶುದ್ಧಾನಂದ ವಿವರ್ಷುಕವಾರಿದಾಃ ಯಮಗತಿ ಕಥಾ ವಿಚ್ಛೇದಿನ್ಯೋ ಯತೀಶ್ವರ ಸೂಕ್ತಯ ಪ್ರತಿಕಲಮಿಹ ಪ್ರತ್ಯಕ್ತತ್ವಾವಲೋಕನ ದೀಪಿಕಾಃ ಯತಿ ಪರಿಬೃಢ ಗ್ರಂಥಾಶ್ಚಿಂತಾಂ ನಿರಂತರ ಯಂತಿನಃ ಅಕಲುಷ ಪರಜ್ಞಾನೋತ್ಸುಕ್ಯ ಕ್ಷುದಾತುರ ದುರ್ದಶ ಪರಿಣತ ಫಲ ಪ್ರತ್ಯಾಸೀದತ್ ಫಲೇ ಗ್ರಹಿ ಸುಗ್ರಹಾಃ ಮುಕುಂದಾಂಗ್ರೆ ಶ್ರದ್ಧಾ ಕುಮುದ ಮನ ಚಂದ್ರಾತಪ ನಿಭಾಃ ಮುಮುಕ್ಷಾಮಕ್ಷೋಭ್ಯಾಂ ದದತಿ ಮುನಿ ಬೃಂದಾರಕ ಗಿರಃ ಸ್ವಸಿದ್ಧಾಂತ ದ್ವಾಂತ ಸ್ಥಿರ ಕುತುಕ ದುರ್ವಾರಿ ಪರಿಷತ್ ದಿವಾಭೀದ ಪ್ರೇಕ್ಷ ದಿನಕರ ಸಮುತ್ಥಾನ ಪರುಷಾಃ ನಿರಾಬಾಧ ಬೋಧಾಯನ ಪಣಿತಿ ನಿಷ್ಯಂದ ಸುಭಗಾಃ ವಿಶುದ್ಧೋಪನ್ಯಾಸ ವ್ಯದಿ ಬಿದುರ ಶಾರೀರಕ ನಯಾಃ अकुण्टै कल्पन्ते यदि पदि निबन्धानि जमुखैः अनिद्राण प्रज्ञा रसधमनि वेधाय सुधिया विकल्पाटोपेन श्रुतिपदमशेषम् विघटयन् यदृच्छा निर्दिष्टे यदि नृपति शब्दे विरमति विदण्डाहङ्कुर्वत् प्रतिकथकवेथण्डपृतना व्यादव्यापार व्यतिमथन संरम्भ कलहः प्रतिष्ठा तर्काणाम् प्रतिपदमृषाम् धाम यजुषाम् परिष्कारः साम्नाम् परिपणमथर्वाङ्गिरसयोः प्रदीपस्तत्त्वानाम् प्रतिकृतिरसौ तापस गिराम् प्रसत्यम् संवित्तेः प्रतिशति यदीशान पणितिः हतावद्ये हृद्ये हरिचरण पङ्के रुहयुगे निबध्नम् चैकान्त्यम् किमपि यदि भूभृत्पणितयः सुनासीरस्कन्दद्रुविण हरहेरम्बहुत बुक् प्रवेशादिक्षुद्र प्रणति परिहार प्रतिभुवः यथाभूत स्वार्था यदि नृपति सोक्तिर्विजयते सुधा सन्दोहाब्दिः सुचरित विपक्ति श्रुतिमता कथा दृप्यत्कौतस्कुत कलह कोलाहलहत त्रिवेदी निर्वेद प्रशमन विनोद प्रणयिनी श्रुतिश्रेणी चूडापद बहुमते लक्ष्मणमते स्वपक्षस्तान् दोषान् विततमरिरारोपयति यः स्वहस्तेनोक्षिप्तैः सकलु निजगात्रेषु बहुलम् गलद्भिर्जम्बालैर्गगनतलमालिम्पति जडः निरालोके लोके निरुपदि परस्नेह भरितः यदिक्ष्माबृद्दीपो यदि न किल जाज्वल्यत इह अहङ्कारध्वान्तम् विजहति कतङ्कारमनगाः कुतर्कव्यालोगम् कुमति मतपातालकुहरम् यदिक्ष्माबृद्दृष्टम् मतमिह नवीनम् तदपि किम् तदप्रागेवान्यद्वद तदपि किम् वर्णनिकषे निशाम्यन्ताम् यद्वा निजमत तिरस्कार विगमात् निरातङ्काः टङ्कद्रमिड कुहदेव प्रभृतयः सुदासारम् श्रीमत् यति वर भुवः श्रोत्र गुहरे निषञ्चन्ति नञ्चन्निगम गरिमाण फणितयः यदा स्वादाभ्यास प्रजय महिमोल्लासित धियाम् सदा स्वाद्यम् काले तदमृतमनन्तम् सुमनसा यदि क्षोणी भर्तुर्यदिदमनिदम् भोग जनता शिरश्रेणी जुष्टम् तदिह दृढबन्धम् प्रभवति अविद्यारण्यानि कुहर विहरन् मामकमनः प्रमाद्यन्मातङ्ग प्रथम निगळम् पादयुगळम् सवित्री मुक्तानाम् सकल जगदेन प्रशमने गरीयोभिस्तीर्थैरुपचितरसायामुनमुखैः निरुच्छेदानिम्नेतरमपि समाप्लावयति माम् यदृच्छा विक्षेपाद् यतिपति दया दिव्यतटिनी चिन्ताशेष दुरत्त दन्तुरवचः कन्ताशत ग्रन्थिलाः सिद्धान्तान समिन्धते यदि पदि ग्रन्थानुसन्धायिनी मुक्ता शुक्ति विशुद्ध सिद्ध तटिनी चूडाल चूडापदः किम् कुल्याम् कलयेत खण्ड परशुर्मण्डूक मञ्जूषिका वन्देतम् यमिनाम् दुरन्धरमहम् मानान्धकारद्रुहा पन्थानम् परिपन्थिनाम् निजदृशारुन्धानमिन्धानया दत्तम् येन दया सुदाम्भुनिदिना पीत्वा विशुद्धम् पयः कालेन करिशैलकृष्णजलदः काङ्क्षाधिकम् वर्षति वन्देतम् यमिनाम् दुरन्धरमहम् मानान्धकारद्रुहा पन्थानम् परिपन्थिनाम् निजदृशारुन्धानमिन्धानया दत्तम् येन दया सुदाम्बुनिधिना पीत्वा विशुद्धम् पयः कालेन करिशैलकृष्णजलदः काङ्क्षाधिकम् वर्षति। काषायेन गृहीत पीतवसना दण्डैस्त्रिभिर्मण्डिता सामूर्तिर्मुरमर्दनस्य जयति त्रय्यन्त संरक्षिणी यत्प्रख्यापित तीर्थवर्धित धियाम् अभ्यस्यताम् यद्गुणान् आसिन्धोरनिदम् प्रदेश नियता कीर्ति प्रजागर्तिनः लिप्से लक्ष्मणयोगिनः पदयुगम् रत्या परागच्छट रक्षारोपण धन्यसूरि परिषत् सीमन्त सीमान्तिकम् भिक्षा पर्यटन क्षणेषु बिभराञ्चक्रे गलत्किल्बिषा यद्विन्यासमिषेण पत्रमकरे मुद्राम् समुद्राम्बरा नानातन्त्र विलोभितेन मनसा निर्णीत दुर्नीतिभिः कष्टम् कुत्सित दृष्टिभिर्यतिपते राधेश वैदेशिकैः व्यासोहास पदीकृत परिहृत प्राचेतसश्चेतसः क्लुप्त केलि सुखः सुखः स च मुधा बाधाय बोधाय नः अर्त्यातिष्ठति मामिका मतिरसा वा जन्म राजन्वती पत्या संयमिना मनेन जगताम् अत्याहितच्छेदिना यत्सारस्वत दुग्धसागर सुधा सिद्धौषधा स्वादिना प्रस्वापाय नभो भवीति भगवन् माया महायामिनी शुद्धादेश वशं वदीकृत यति क्षोणीशवाणी शता प्रत्यादिष्ट बहिर्गतिः श्रुतिशिरः प्रासादमासीदति दुग्धोदन्वदपत्य सन्निधि सदा सामोद दामोदर श्लश्नालोकन दौर्ललित्य ललितोन्मेषा मनीषा मम आस्ताम् नाम यतीन्द्र पद्धति जुषा माजान शुद्धा मतिः तच्चाव्याज विदग्ध मुग्ध मधुरम् सारस्वतम् शाश्वतम् को वा चक्षुरुदञ्चयेदपि पुरः साटोपतर्कच्छटा शस्त्राशस्त्रिविहार संहृतरणा स्वादेषु वादेषु नः पर्याप्तम् पर्यचैषम् कणचरण कथामाक्षपादम् शिशिक्षे मीमांसा मांसलात्मा समजनिषि मुहुः साङ्ख्ययोगो समाख्यम् इत्थम् तैस्थैर्यतीन्द्र त्रुणित बहुमृषा तन्त्रकान्तारपान्थैः अन्तर्मोहक्षपान्दैः अह किमिह नः चिन्तनीयम् तनीयः गाता ताता गतानाम् गणति गमनिका कापिली क्वापि लीना श्रीणा कानादवाणि द्रुहिण हरगिरः सौरभम् नारभन्ते क्षामा कौमारि लोक्तिर्जगति गुरुमतम् गौरवाद्दूरवान्तम् काशङ्का शङ्करादेर्भजति यदि पतौ भद्रवेदीम् त्रिवेदीम् गाता ताता गतानाम् गलति गमनिका कापिली क्वापिलीना क्षीणा काणादवाणि द्रुहिण हरगिरः सौरभम् नारभन्ते क्षामा कौमारि लोक्तिर्जगति गुरुमतम् गौरवाद्दूरवान्तम् काशङ्का शङ्करादेर्भजति यति पतौ भद्रवेदीम् त्रिवेदीम् विश्वव्यापिन्यगाधे इति नृपति यशः सम्पदे कार्णवेऽस्मिन् श्रद्धा शुद्धावगाहैः शुभमतिभिरसौ वेङ्कटेशोऽभिषिक्तः प्रज्ञा दौर्जन्य गर्जत् प्रतिकथक वचः स्थूलवातूलवृत्त्या सप्तत्या सारवत्या समतनुत सताम् प्रीतिमेताम् समेताम् आशा मथङ्गज गणान् अविशह्य वेगान् पादे इति क्षितिभृत प्रसभम् निरन्धन् कार्यः कथाहव कुतूहलिभिः परेषा कर्णे स एष कवितार्किक सिंहनादः उपशमित कुदृष्टि विप्लवानाम् उपनिषदाम् उपचारदीपिकेयम् कबळित भगवत् विभूति युग्मा दिशतो मतिं इति राजसप्ततिर्नः करतलामलकीकृतसत्पथाः श्रुतिवतंसितसूनृतसूक्तयः दिवसतारकयन्ति समत्सरान् यदि पुरन्दर सप्ततिसादराः करतलामलकीकृतसत्पथाः श्रुतिवतंसितसूनृतसूक्तयः दिवसतारकयन्ति समत्सरान् यति पुरन्दर सप्ततिसादराः।